ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
चीनला धक्का, मोदी सरकारने पबजीसह 118 ॲप्सवर घातली बंदी. सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनला आणखी एक मोठा धक्का दिलाय. केंद्र सरकारने देशामध्ये पबजीसह 118 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली आहे. केंद्राने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनवून या ॲपवर बंदी घातली आहे. यापूर्वी मोदी सरकारने वीचॅट, टिकटॉकसह अनेक ॲपवर बंदी घातली होती. भारत चीन सीमेवर तणावानंतर सरकारने प्रायव्हसीचा मुद्दा पुढे करून हा निर्णय घेतला आहे. यावेळी ज्या चीनी ॲपवर प्रतिबंध घातला आहे त्यात पबजी शिवाय लिविक, वीचॅट वर्क, वीचॅट रीडिंग, ॲप लॉक, कॅरम फ्रेंड्स यांसारख्या ॲपचा समावेश आहे. यापूर्वी जूनच्या शेवटी भारत सरकारने टिकटॉक हॅलोसह चीनच्या 59 मोबाईल ॲपवर बंदी घातली होती. यानंतर जुलैच्या शेवटी आणखी 47 ॲप्सवर सुद्धा बंदी घातली होती. आता यावेळी 118 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने IT ऍक्टच्या सेक्शन 69A अंतर्गत या 118 ॲप्सवर बंदी घातली आहे. सरकारच्या मतानुसार या मोबाईल ॲप्सला भारताच्या सार्वभौमत्व, रक्षा आणि राज्यांची सुरक्षा आणि पब्लिक ऑर्डर विरोधातील हालचालींमध्ये पाहण्यात आले होते. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने सांगितले की त्यांना अनेक सोर्सेसकडून या ॲप्स विरोधात तक्रारी मिळाल्या होत्या. मिनिस्ट्रीला अनेक असे रिपोर्ट आले होते की अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध काही मोबाईल ॲप युजर्सचा डाटा चोरी करत आहेत आणि हा डाटा देशाबाहेर स्थित सर्व्हरला अवैधपणे पोहोचवत आहेत.